खंड दुसरा, प्रकरण दुसरे, संसार प्रवेश। वडील बंधूंनी तर माझ्या भरवशावर कितीतरी मनोराज्य रचली होती। त्यांना पैशाचा, कीर्तीचा आणि हुद्द्याचा लोभ कितीतरी होता। त्यांचे हृदय बादशाही होते। त्यांच्या उदारपणाचे उधळपट्टीमध्ये पर्यवसन होत असे। त्यामुळे तसेच त्यांच्या भोळेपणामुळे त्यांना मैत्री जमविण्यास वेळ लागत नसे। या मित्रवर्गामार्फत ते माझ्यासाठी दावे मिळवून आणणार होते। मी खूप पैसे कमविणार असे त्यांनी ठरवूनच टाकले होते आणि त्याच्या आधारावर घरच्या खर्चाचे प्रमाण वाढवून ठेवले होते। माझ्यासाठी वकिलीचे क्षेत्र तयार करण्याच्या कामीही त्यांनी आपल्याकडून बाकी ठेवली नव्हती। ज्ञातीचा झगडा तयारच होता। दोन पक्ष पडले होते। एका पक्षाने मला लगेच जातीत घेतले, दुसरा पक्ष न घेण्याबद्दल भक्कम राहिला। मला जातीत घेणाऱ्या पक्षाचे समाधान करण्यासाठी वडील बंधू राजकोटला जाण्यापूर्वी मला नाशिकला घेऊन गेले। तेथे गंगास्नान करविले आणि राजकोटला पोचताच ज्ञाती भोजन घातले। मला हे काहीच आवडले नाही। वडील बंधूंना माझ्याबद्दल खूप प्रेम वाटत असे। माझी त्यांच्याबद्दलची आदरबुद्धीही तितकीच उत्कट होती अशी माझी खात्री आहे। म्हणून त्यांची इच्छा आज्ञारूप समजून मी यंत्राप्रमाणे डोळे मिटून त्यांच्या इच्छेप्रमाणे करीत गेलो। एवढ्याने जातीचे समाधान झाले। ज्या पक्षाने मला वाळीत टाकले होते त्यात प्रवेश मिळविण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही। त्याचप्रमाणे जातीच्या कोणाही शेटजीविषयी माझ्या मनात लवमात्र क्रोधही आला नाही। माझ्याकडे तिरस्कारयुक्त दृष्टीने पाहणारे त्यामध्ये काही जण होते। त्यांच्यापाशीही मी नम्रभावाने वागत असे। ज्ञातीच्या बहिष्काराच्या ठरावाला संपूर्णपणे मान देत असे। माझ्या सासूसासऱ्यांकडे किंवा बहिणीकडे पाणीही पीत नसे। ती मला गुप्त रीतीने खायला प्यायला त्यायला तयार असत, पण जी गोष्ट उघडपणे करता येत नाही ती लपून छपून करणे माझ्या मनालाच मान्य होईना। माझ्या या वर्तनाचा परिणाम असा झाला की ज्ञातीकडून कधी कसलाही उपसर्ग झाल्याचे मला स्मरत नाही। एवढेच नव्हे, पण ज्ञातीच्या एका भागाकडून अजूनही मी कायदेशीरदृष्ट्या बहिष्कृतच आहे। तरी त्यांच्याकडूनही मला आदर व उदारता अनुभवावयास मिळाली आहे। त्यांनी मला माझ्या कार्यामध्ये मदतही केली आहे आणि ज्ञातीच्या दृष्टीने काही करावे अशी माझ्यापासून त्यांनी अपेक्षाही ठेवलेली नाही। माझी समजूत आहे की हा मधुर परिणाम अप्रतिकारामुळेच घडून आला। ज्ञातीत सामील होण्याचा मी प्रयत्न केला असता, आणखी तडा पाडण्याचा प्रयत्न केला असता, ज्ञाती बंधूंना त्रास दिला असता, तर ते खात्रीने माझ्या विरुद्ध उठले असते आणि मी विलायतेहून येतास तटस्थ व अलिप्त राहण्याऐवजी लटपटी करण्यात चूर होऊन असत्याचा पुरस्कर्ता बनलो असतो। पत्नीबरोबरचा माझा संबंध अजूनही माझी इच्छा होती तसा बनला नाही। माझा मत्सरी स्वभाव मी विलायतेतही ठेवून येऊ शकलो नाही। हरेक बाबतीत माझी धुसफूस आणि संशयी वृत्ती चालू असायची, त्यामुळे माझ्या मनाच्या इच्छा मला पार पाडता आल्या नाहीत। पत्नीला अक्षर ज्ञान असलेच पाहिजे आणि मीच ते देईन असा विचार केला होता, परंतु माझ्या विषयासक्तीपुढे ते काम बाजूलाच पडले आणि माझ्या कमकुवतपणाचा राग मी पत्नीवर काढला। एक प्रसंग तर असा आला की मी तिला माहेरी लावून दिली आणि खूपशी पीडा दिल्यानंतर पुन्हा एकत्र राहू देण्याचे कबूल केले। यात माझीच केवळ नादानगिरी होती हे मागाहून माझ्या लक्षात आले। मुलांना लावायच्या वळणासंबंधीही मला सुधारणा करावायच्या होत्या। वडील बंधूंना मुलगे होते आणि मीही एक लहानगा मुलगा ठेवून गेलो। तो आता 4 वर्षांचा व्हायला आला होता। या मुलांकडून व्यायाम करवावयाचा, त्यांना मजबूत बनवायचे, त्यांना आपल्या सहवासात ठेवायचे असा विचार होता। बंधूंचीही या कामी सहानुभूती होती। काही अंशी मी या बाबतीत सफलता मिळवू शकलो। मुलांचा सहवास मला फार आवडे आणि त्यांच्याबरोबर विनोद करण्याची सवय अद्यापपर्यंत कायम आहे। तेव्हापासूनच मला वाटत आले आहे की लहान मुलांचा योग्य शिक्षक होण्याजोगे काम मी करू शकेन। खाण्यापिण्याच्या बाबतीत सुधारणा करणे तर आवश्यकच होते। घरात चहा कॉफीने जागा पटकावली होती। बंधूंना वाटले की भाऊ विलायतेहून येणार, त्यापूर्वी विलायतचे थोडे तरी वातावरण घरी तयार करून ठेवले पाहिजे। त्यामुळे चिनी मातीची भांडी, चहा वगैरे ज्या वस्तू आमच्या घरी पूर्वी असल्यास तरी औषधासाठी किंवा कोणी तसाच पाहुणा आला तर त्याच्यासाठी वापरल्या जात असत, त्या आता सर्रास सर्वांसाठी प्रचारात आल्या। या अगोदरच्याच वातावरणात आणखी मी आपल्या सुधारणा घेऊन आलो. ओटच्या कणकेची लापशी दाखल झाली, चहा कॉफीच्या ऐवजी कोको पण. ऐवजी हे नावापुरतेच, चहा कॉफीच्या जोडीला आणखी कोको आला. बूट पाय मोजांनी वसाहत केलीच होती. मी कोट पाटलोणीने घर पुनीत केले. अशा प्रकारे खर्च वाढत चालला, नवे नवे प्रकार सुरू झाले. घरी पांढरा हत्ती बांधला, पण खर्च कुठून आणायचा? राजकोटला लगेच धंदा सुरू केला तर हसे मात्र व्हायचे. राजकोटात पास झालेल्या वकिलांविरुद्ध उभे राहण्यापुरते माझ्याजवळ ज्ञान नाही, आणि फी मात्र त्यांच्या दसपट पाहिजे. मला वकील नेमाला असा कोणता वेडा असेल तयार होणार? किंवा असा एखादा वेडपा निघाला म्हणून मीही काय माझ्या अज्ञानात आणखी प्रौढीची व फसवेगिरीची भर घालून माझ्या माथ्यावरील जगाच्या कर्जाचा बोजा वाढवावा? मित्रमंडळींचा असा सल्ला पडला की मी थोडे दिवस मुंबईला जाऊन हायकोर्टाचा अनुभव घ्यावा व हिंदुस्थानच्या कायद्याचा अभ्यास करावा. वकिलीचे काम काय मिळेल ते मिळविण्याच्या खटपटीत राहायचेच. मी मुंबईला जायला निघालो. बिर्हाड थाटले, आचारी ठेवला. माझी वकिलीत गती चालत होती, तितपतच त्या आचार्याची स्वयंपाकात चालत होती. ब्राह्मण होता, मी त्याला नोकराच्या नात्याने ठेवलाच नव्हता. हा ब्राह्मण स्नान करायचा पण पंचा धुवायचा नाही. पंचा मळकट, जानवे मळलेले, शास्त्राभ्यासाचे नावही नाही. जास्त चांगला आचारी आणायचा कोठून? कसे काय रविशंकर, स्वयंपाक करता येत नाही तर नाही, संध्या वगैरे तरी? त्याचे नाव रविशंकर होते. काय भाईसाहेब, संध्या, तर्पण, खोरे, कुदळी, खटकर्म, आम्ही असलेच भेमंड. तुमच्यासारख्यांनी आश्रय दिला तर आमचे चालायचे, नाहीतर अखेरीला शेती तर कुठे गेली नाही. मी समजलो, मलाच रविशंकरला शिकवून तयार केला पाहिजे. वेळ पुष्कळ असेच, अर्धा स्वयंपाक रविशंकर करी आणि अर्धा मी. विलायतेतील अन्नाहाराचे प्रयोग इकडेही चालविले. एक स्टोव्ह विकत आणला. मी स्वतः पंक्तीभेद पाळीत नव्हतोच, रविशंकरलाही पंक्तीचा आग्रह नव्हता, त्यामुळे आमची जोडी ठीक जमली. मात्र एक अडचण होती, तीही की रविशंकराने गलिच्छपणाची सोबत न सोडण्याची आणि स्वयंपाक स्वच्छ न ठेवण्याची जणू शपथच घेतली होती. पण मला चार पाच महिन्यांहून अधिक काळपर्यंत मुंबईत राहता येण्याजोगे नव्हते, कारण खर्च वाढला आणि कमाई काहीच नाही. अशा तऱ्हेने मी संसारात प्रवेश केला. बॅरिस्टरी मला नकोशी वाटू लागली. अवडंबर मोठे, ज्ञान अल्प, जबाबदारीच्या जाणीवेने माझी छाती दडपून गेली.